नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणारं विधेयक विधानसभेत मंजूर. शाळा महाविद्यालयांच्या परिसरात पान तंबाखू तसंच अंमली पदार्थ विक्री प्रकरणी मकोका लावण्यात येईल, मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात माहिती. लोकसभेत निवडणूक सुधारांवर चर्चा, सरकारच्या अनेक निर्णयांवर विरोधी पक्षांची टीका. एमपीएससीच्या 21 डिसेंबर रोजी नियोजित परीक्षांच्या वेळापत्रकात बदल. आणि पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 101 धावांनी विजय. सविस्तर बातम्या. तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणारं विधेयक काल विधानसभेत मंजूर झालं. यामुळे सर्व जमीनधारकांची नावं सातबाऱ्यावर येतील आणि लहान भूखंडांची खरेदी विक्री सुलभ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
मूळ हेतू हा काही बिल्डरला मदत करण्याचा नाहीये. हे जे 60 लक्ष परिवार या ठिकाणी या कायद्याने नियमित होणार आहे ते एकदम सर्वसाधारण ज्यांनी छोटे छोटे तुकडे घेतले आहेत प्लॉटचे, 600 फुटचे प्लॉट, 1200 फुटचे प्लॉट, 2000 फुटचे प्लॉट, असे जे तुकडे त्या ठिकाणी विकत घेतले आणि त्यांनी घरं बांधले किंवा नाही बांधले त्या लोकांना याच्या ठिकाणी प्रोटेक्शन मिळणार आहे.
या नवीन विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या क्षेत्रात वेगळ्या एनए परवानगीची गरज भासणार नाही. त्याऐवजी एक वेळचं अधिमूल्य भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल असं या विधेयकात स्पष्ट करण्यात आलं आहे. विधिमंडळाच्या इतर कामकाजाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
सार्वजनिक विश्वस्त कायद्यात बदल करणारं विधेयक काल विधानसभेनं मंजूर केलं, तर भीक मागण्यास प्रतिबंध करणारं विधेयक तसंच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर झालं. नगर परिषद, नगर पंचायती, औद्योगिक नगरी सुधारणा विधेयकालाही विधान परिषदेनं काल मंजुरी दिली. राज्यातल्या शाळा महाविद्यालयांच्या परिसरात पान तंबाखू तसंच अंमली पदार्थ मिळण्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून कायद्यात बदल करून अशा प्रकरणांमध्ये मकोका लावण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. पानटपऱ्या हटवण्याच्या सूचना सर्व महापालिका आणि नगरपालिकांना देण्यात आल्या असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षेची गरज असून केंद्र सरकारच्या नवीन कायद्यात यासाठी अधिक कडक शिक्षेची तरतूद असेल असं सांगितलं. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये युनिक डिसॅबिलिटी UDID कार्ड सादर करणं कालपासून बंधनकारक झालं. मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल ही माहिती दिली. आरक्षण, पदोन्नती, विविध शासकीय सवलती यासाठी देखील UDID कार्ड आता अनिवार्य असल्याचं सावे यांनी सांगितलं. राज्यातली एकही व्यक्ती भविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क केल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली. बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भातील लक्षवेधीवर ते उत्तर देत होते. यासंदर्भात लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार असल्याचंही नाईक यांनी सांगितलं. शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदीच्या नियमासंबंधी भोकरचे आमदार श्रीजया चव्हाण यांनी काल विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. हे नियम शिथिल करण्याची मागणी चव्हाण यांनी केली.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी नोंदणीची मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. दरम्यान हिवाळी अधिवेशनात काल दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. शेतकरी कर्जमाफी, सोयाबीन खरेदी, कापूस आयात आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारचं धोरण शेतकरी विरोधी असल्याची टीका करत घोषणाबाजी केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काल राज्यसभेत वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेला प्रारंभ करताना वंदे मातरम गीताच्या या चर्चेतून देशाच्या भावी पिढ्यांपर्यंत या गीताचा गौरव पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. हे गीत देशभक्ती, त्याग आणि राष्ट्रचेतनेचं प्रतीक असल्याचं शहा यांनी नमूद केलं. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान HD देवेगौडा, आम आदमी पक्षाचे संजय सिंग, द्रमुकचे तिरुची शिवा, राजदचे मनोज कुमार झा यांच्यासह अनेकांनी या चर्चेत सहभाग घेत आपली मतं मांडली. निवडणूक आयोगाच्या संरचनेत सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप असल्याचा आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. लोकसभेत काल निवडणूक सुधारांवर चर्चा झाली. त्या चर्चेत गांधी यांनी हे आरोप करत सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका केली. काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी या चर्चेला प्रारंभ केला. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाची कारणं सार्वजनिक करण्याची मागणी तिवारी यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई, द्रमुकचे दयानिधी मारन, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेत आपली मतं मांडली. विमान वाहतूक क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कार्यरत असल्याचं नागरी उड्डयन मंत्री के राम मोहन नायडू यांनी सांगितलं आहे. काल लोकसभेत यासंदर्भात केलेल्या निवेदनात नायडू यांनी इंडिगो कंपनीच्या सर्व प्रकरणावर सरकार लक्ष ठेवून असल्याचं नमूद केलं. या सर्व प्रकारांबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं इंडिगो कंपनीला नोटीस बजावली असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल असं नायडू यांनी सांगितलं. विमान वाहतूक सेवा पूर्वपदावर येत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान विमान वाहतूक महासंचालनालयानं इंडिगो विमान कंपनीला नियमित विमान उड्डाणांच्या संख्येत 5% कपातीचे निर्देश दिले. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुधारित वेळापत्रक दाखल करण्याची सूचनाही महासंचालनालयानं कंपनीला केली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्यानं राज्य लोकसेवा आयोगानं आगामी 2 संयुक्त पूर्व परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. 21 डिसेंबर रोजी नियोजित असलेली गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आता 4 जानेवारीला तर गट 3 संयुक्त पूर्वपरीक्षा 11 जानेवारीला घेण्यात येणार आहे. आयोगानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत 5 दिवस म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करायची मुदतही 27 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वेला स्वतंत्र विभागाचा दर्जा द्यावा अशी मागणी खासदार डॉ भागवत कराड यांनी काल राज्यसभेत मांडली. मराठवाड्यात औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रातील वाढता विस्तार लक्षात घेता रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास तसंच नवीन मार्गांची आवश्यकता याकडे लक्ष देण्याची मागणी कराड यांनी केली. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी जिल्ह्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मुद्दा लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. विमा कंपन्यांनी यासंदर्भातल्या दाव्यांचा जलद निपटारा करावा अशी मागणीही भुमरे यांनी केली. वर्ध्याजवळ करंजा घाडगे इथं एका बेकायदा मेफेड्रॉन उत्पादन केंद्रावर छापा टाकून 192 कोटी रुपये किमतीचे 128 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. हा पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायनं आणि सामग्रीही जप्त करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात 101 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं 6 बाद 175 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिका संघाचा डाव अवघ्या 74 धावांवर संपुष्टात आला. सामनावीर हार्दिक पंड्यानं अष्टपैलू कामगिरी करत भारताचा विजय सुकर केला. अर्षदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी चंदीगड इथं, तिसरा सामना धर्मशाळा इथं, चौथा सामना लखनौ इथं तर शेवटचा सामना अहमदाबाद इथं खेळवण्यात येईल. लातूर जिल्ह्यातल्या साई इथं विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण शिबिराचा नुकताच समारोप झाला. महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या 63 महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. राज्यात काल सर्वात कमी 8.8° सेल्सिअस तापमान यवतमाळ इथं नोंदवलं गेलं. जळगाव इथं 9.4 तर अहिल्यानगर इथं 9.5° तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 10, बीड तसंच परभणी इथं 10.5 तर लातूर आणि धाराशिव इथं 11.4° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणारं विधेयक विधानसभेत मंजूर. शाळा महाविद्यालयांच्या परिसरात पान तंबाखू तसंच अंमली पदार्थ विक्री प्रकरणी मकोका लावण्यात येईल. मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात माहिती आणि एमपीएससीच्या 21 डिसेंबर रोजी नियोजित परीक्षांच्या वेळापत्रकात बदल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.